हरिः ओम् इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धिष्णीयाश्च मे स्तृतश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे धिषवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च माधवनीयश्च माग्नीन्द्रञ्च मे हविर्धानञ्च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मेव भृतश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मेऽश्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे देवश्च मे शक्वरीरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पताम् ऋक्ष मे साम च मे सोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मऋतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेता परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त कुटे काका आता सादर करतील.
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज रविवार दिनांक 3 मे 1987 वेळ सकाळी 6:30 स्थळ माया अपार्टमेंट ध्यान मंदिर कार्यक्रम ध्यान व ब्रह्मसूत्रावरील प्रवचन ठीक 6:25 स्वामीजी सरलताई सह ध्यान मंदिरात प्रवेश करताय. हरी हरी ज्ञानोबा माऊली असे उच्चारित जणू प्रत्यक्ष चालते बोलते समाधानच येते आहे असे वाटावे. ज्ञानोबा माऊली म्हणत असताना ते ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीमध्ये अगदी रंगून गेलेले असतात. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्वकाळ किंवा स्वरूपानंद म्हणतात त्याप्रमाणे नित्य अंतरी ज्ञानदेव सर्वाभूती भगवत भाव देवा भक्ता एकची ठाव अपूर्व नवलाव अनुभवावा. आनंद आहे मौज आहे असे म्हणत सर्वावर प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करीत येणाऱ्या स्वामीजीकडे पाहणे ही एक आनंदाची पर्वणी. आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यांनो असे मनोमन सर्वांनाच वाटते. खरे तर आपण स्वामीजींना दररोजच पाहतो परंतु प्रत्येक वेळी अशा ओढीने पाहतो की जणू काय आज आपण त्यांना प्रथमच पाहतो. परम सुंदर आणि चतुर परम सबळ आणि धीर परम संपन्न आणि उदार अतिशयसी या ओवीतील वर्णनाप्रमाणे प्रत्यक्ष रूप पाहिल्याचे समाधान मिळते असे आपले स्वामीजी आता त्यांच्या आसनाला नमस्कार करतायत. स्वतःचे आसन जुळवून ध्यानासाठी आसनस्थ होत आहेत. हात जोडून डोळे मिटतायत तोच पटापट लाईट बंद होत आहेत आणि सर्वजण स्वामीजी समवेत ध्यानाला बसतायत. सर्वत्र शांतता 3 drops silence या शांततेतही स्वामीजींचे सोहमचे हवा घेतलेले आणि सोडले जाणारे दीर्घ श्वास स्पष्टपणे ऐकू येत आहेत आणि सर्वजण ध्यानात बुडून जात आहेत. ठीक 8 ओंकार होऊन सामूहिक ध्यान विसर्जित होत आहे. स्वामीजीही सावध होत आहेत. हात जुळवून नमस्कार करीत आपल्या चेहऱ्यावरून हलके हात फिरवीत डोळे उघडत आहेत. ज्ञानोबा आणि स्वरूपानंदांना नमस्कार करीत आहेत. सर्वांच्यावरून प्रेमळ कृपादृष्टी फिरवीत आपल्या प्रवचनाला सुरुवात करीत आहे. अथातो ब्रह्मजिज्ञासा अनेक प्रवचन यावर झाली. आपली ब्रह्मजिज्ञासा अजून तशीच चालू आहे. आपण सूत्रार्थ पाहत आहोत. ब्रह्मजिज्ञासा कधी करायची असा प्रश्न आहे. 20 नंतर 30 नंतर लग्नानंतर का आपण गेल्यानंतर पुढील जन्मात. आपण पाहिलं की साधन चतुष्ट संपन्न झाल्यानंतर ब्रह्मजिज्ञासा करावायची. पहिले साधन आत्मान आत्मविवेक. अनात्मा हा देह हे दृश्य जगत नाशिवंत तर आत्मा अविनाशी सूक्ष्मतम सच्चितानंद. अनात्मा टाकून आत्माच अंतकरणात दृढ धरून ठेवणे अभिप्रेत आहे. दुसरे साधन आहे वैराग्य. इह अमूत्र फल विराग. जी कर्मे माझ्या हातून होतात त्याचे फळ मला नको. ह्या सर्वावरचं निरूपण झालेलं आहे. तिसऱ्या साधनाने शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान हे सहा गुण साधकाच्या अंगी आले पाहिजेत. शम म्हणजे मन शांत होणे अत्यंत महत्वाचे आहे. ते कसं होतं हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे. मन शांत नसेल तर इंद्रिय दमन शक्य नाही. आत ज्वालामुखी असेल तर केव्हाही त्याचा स्फोट होईल. म्हणून अंतर शांत पाहिजे, बाहेरही शांत पाहिजे. आत काम क्रोध मत्सर तसाच आहे. संतप्त तर इतका की जसं तापल्या तव्यावर पडलेलं पाणी तडतड करून वाफ होऊन जातं, तसा हा आत तडतडत तळमळत असेल, व्यग्र असेल तर बाहेरची शांती खोटी, इंद्रिय दमन होणार नाही. शम आणि दम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सहनशक्ती, सहन करणे. ज्याची सहनशीलता संपलेली आहे त्याला सुख कधीही मिळणार नाही. मन सदा समाहित पाहिजे. निंदा होणारच. ज्या निंदेतून ज्ञानदेव समर्थ सुटलेले नाहीत. कुणीही काहीही बोलले तरी त्याचे मूळ ओंकारच आहे हा भगतभाव ठेवावा. निंदा स्तुती दोन्ही करून एके पांती असे राहता आले पाहिजे. उपरती. आता काहीच करण्यासारखं उरलेलं नाही अशी स्थिती. कर्तव्य काहीही उरलेलं नाही. श्रद्धा. परमार्थाला अत्यंत आवश्यक निष्ठा म्हणजे श्रद्धा. ही शुद्ध पाहिजे, सात्विक पाहिजे. समाधान. शेवटी आहे समाधान. ते फार महत्वाचं आहे. समर्थांनी म्हटलंय, समाधाना एवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा. मनामध्ये हा समाधान असेल तर ते का आणि कशामुळे आहे आपणच शोधावं. आपलेच अवगुण असमाधान देतात म्हणून ते शोधून दूर करावेत. त्याशिवाय ब्रह्मजिज्ञासा संभवत नाही. क्षणाक्षणाला आपण पाहावं आपलं समाधान आहे की नाही. आपला जगात कोणाशी संघर्ष आहे का? एखादी व्यक्ती नकोशी वाटते का? ती व्यक्ती जर समोर आली तर कपाळाला आठ्या पडतात का? जर जगामध्ये सर्वत्र एक परमेश्वरच भरलेला आहे असा भाव असेल तरच समाधान शक्य आहे. एखादी प्रकृती जवळ करण्यासारखी असेल तर दुसरी एखादी प्रकृती लांब ठेवणंच योग्य असेल. पण अंतरात भाव मात्र पाहिजे की जे माझ्या आत आहे तेच त्याच्याही आत आहे. मला पाणी थंड वाटतं तसंच त्यालाही. मी आणि तो चैतन्याच्या अंगाने एकच आहोत. प्रकृती भिन्न असेल, काही समज गैरसमज असतील, आपलं त्याच्याशी जमत नसेल तर आपण थोडेसे लांब राहू. तथापि द्वेष त्वेष मत्सर संताप असं काहीही उपयोगाचं नाही. एकदा एक गृहस्थ स्वरूपानंदांना शिव्या देऊन बाहेर पडले. त्यांच्याविषयी कुणी स्वरूपानंदांना सांगितलं की ते किती वाईट आहेत अशी सुरुवात करतात. स्वामीजी म्हणाले, आपण सर्वत्र भगवंतच पाहावा. निंदा स्तुती या क्षुल्लक गोष्टी आहेत. आपण साधनेने उंचीवर गेलो की निंदा स्तुती अंगाला लागतच नाही. जमिनीवर असताना कुत्रा सुद्धा फार मोठा वाटतो, पण पर्वतावर गेल्यावर हत्ती सुद्धा क्षुद्र वाटतो. देव पाहो उंच जागी उभा राहो. परमार्थात साधनेने जितके उंचच उंच जाऊ तसं तसं निंदा स्तुती माझं तुझं हवं नको सगळंच नाशवंत असल्याने हे सर्व गौण होत जातं. क्षुल्लक गोष्टीमध्ये मन राहिलं तर उद्विग्नता येते, संताप येतो, समाधान राहत नाही. मग समाधान कशानं मिळतं? नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने. समाधान काही नवे तान माने. नवे योग यागे नवे भोग त्यागे. समाधान ते सज्जनाचे नियोगे मनाचे श्लोक. तर तुकोबा विचारतात, त्यागे भोग येतील माझ्या अंतरा, मग मी दातारा काय करू? पुष्कळ त्याग करायचं ठरवलं पण मनात नसेल तर सगळे भोग अंतरात येऊन बसतात. एक चांगले साधक काशीला गेले. तेथे गंगेमध्ये आपला आवडता विषय सोडायचा. उद्देश हा की त्या विषयापासून आपल्याला वितृष्णा निर्माण व्हावी. म्हणून त्यांनी गंगेमध्ये बेसनाचा लाडू सोडला. पुण्याला परत येताना गाडीत बसले. गाडीत ध्यानाला बसल्याबरोबर डोळ्यासमोर तो बेसनाचा लाडू. मग अशा त्यागाचा काय उपयोग? त्याचप्रमाणे आता सिनेमा नाटक पाहणं बंद, हे खायचं नाही, हे प्यायचं नाही असं ठरवलं. पण कुणी एखादा नाटकातलं काही सांगायला लागला की हा आवडीने ऐकत पुढे काय झालं हे विचारित असतो. म्हणजे हे सगळे भोग मनातून जात नाही, याला मिथ्याचार म्हणतात. म्हणून आतूनच मनापासून त्याग पाहिजे, तरच समाधान मिळेल. केवळ बाहेरच्या त्यागाने कदापिही समाधान होणार नाही. समाधान केव्हा होतं? जेव्हा आपली वृत्ती ईश्वरनिष्ठ होते, त्या ईश्वराचे नाम अखंड यायला लागतं, स्वरूपाचं अनुसंधान लागायला लागतं की वृत्ती अंतर्मुख होते. प्राप्त कर्तव्य कर्मे उदंड करतानाही मी त्यांचा करता नाही म्हणून फलभोगताही नाही असा बोध अंतःकरणात ठसला की समाधान. असे समाधान एकांतातच असते. लोकांतात ते मोडण्याची शक्यता असते, कारण परमात्मा अनेक प्रकृतींनी नटलेला आहे. कामी, क्रोधी, दांभी, मत्सरी, अहंकारी मंडळीबरोबर बोलताना वागताना आपले समाधान भांगण्याचा संभव असतो. संतांच्या संगतीत, संत दर्शनात समाधान आपोआप मिळतं. इथे केंद्रात आपण खूप समाधानी होतो. कशाचीही इच्छा नाही, केवळ परमार्थच करावा असं वाटतो. पण बाहेर पडलं की माझं तुझं सुरू होतं. मी कोणी नाही हे विसरलं जातं. संतांचा उपदेशही विसरला जातो आणि आपण परमात्म्याशी एकरूप होण्याऐवजी बाह्य प्रकृतीशी एकरूप होतो. एकच चैतन्य सर्वत्र नटून आहे असा बोध ध्यानात आणि ध्यानातून उठल्यानंतरही अखंड ठेवण्याचा ज्याचा प्रयत्न असतो त्याला समाधान प्राप्त होते. खरं समाधान मुळात गेल्याशिवाय प्राप्त होत नाही. मी स्वतः आत्मरूप आहे, आत्माच आहे असा बोध आणि भाव, अशी श्रद्धा आणि निष्ठा प्राप्त झाल्याने समाधान मिळते आणि टिकून राहते. आणि हे सर्व समाधानते सज्जनाचे नियोगे यामुळे होते. म्हणून आपण संतांकडे गेलो, त्यांनी सांगितलेली साधना जिद्दीने केली तर समाधानासहित शमदमादी सहाय्य गुण आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आता राहिलं मुमुक्षुत्व. साधन चतुष्ट्यापैकी आपण आतापर्यंत आत्मानं आत्मविवेक, वैराग्य आणि शमदमादी षटकातील सहा गुण पाहिले. आता चौथे साधन आहे मुमुक्षुत्व. ते अत्यंत दुर्लभ आहे. त्याबाबत आपण आता पुढच्या वेळेस पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 या नामोषात आणि सर्व संतांच्या जय जयकारात स्वामीजींनी आपले प्रवचन संपवले. हरिओम तत्सत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु मकरन्नाथाय नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा हो दयाळा. करुणा करा हो दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा अनुग्रह लादलो. मी कला कुसरी काही जनेने. मी कला कुसरी काही जनेने. बोलत वचने अति भाविका, बोलत वचने अति भाविका, बोलत वचने भाविका, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावे, त्याची आस पुरवावे, त्याची आस पुरवावे, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो।
हरी हरी साधक होण्या अगोदरची म्हणजे अनुग्रहा अगोदरची कर्मे ही निश्चितच ईश्वरार्पण बुद्धीने होत नाहीत, त्यामुळे त्यांचे बरे वाईट संस्कार झालेले असतात। साधक दशेतही कर्मे काही वेळेला त्याचे स्मरण ठेवून त्याला अर्पण करण्याचा प्रयत्न होतो, परमात्म्याचं स्मरण ठेवून परमात्म्याला अर्पण करण्याचा प्रयत्न होतो। मी व माझे साधक दशेत देखील पूर्ण गेलेले नसते, अशा वेळेस सूक्ष्म अहंकार कर्माला मी केले असे म्हणण्यास भाग पाडतो, पण सद्गुरु कृपेने विवेकाने साधक परमेश्वराला कर्मे अर्पण करतो, साधना सिद्ध होईपर्यंत होणारी कर्मे ही साधकाला बद्ध करतात का? एखादा साधक या जन्मी मुक्कामाला पोचला नाही तर झालेली कर्मे ईश्वरार्पण झाली हे कसे ओळखावे असं विचारलेलं आहे। हा प्रश्न माग जसा घेतला तर तसं एका अमेरिकेतल्या साधकाने विचारलेला आहे, त्याचं एक निवेदन देखील मी वाचून दाखवतो बर का। 23 डिसेंबरला आपण आखून दिलेल्या प्रोग्राम प्रमाणे दिवसभर साधना झाली। खरं म्हणजे हा प्रश्नांचा कागद मी जानेवारीपासून प्रत्येक वेळेला खिशात घेऊन येतोय, पण याचा नंबर लागायला वेळ लागला। 23 डिसेंबरला आपण आखून दिलेल्या प्रोग्राम प्रमाणे दिवसभर साधना झाली। दिवसाच्या शेवटी मनाची शांतता ही वर्णनाच्या पलीकडे होती, खूप आनंदमय वाटत होते। बरेच दिवस पायात काटा सलत राहिल्यावर एक दिवस तो काढला गेल्यावर जसे बरे वाटते, तसेच जीवनाच्या धक्काबुक्कीत एक पूर्ण दिवस साधनेत गेल्याने मनातील विचारांचे सलत असलेले काटे दूर गेले, अत्यंत शांत वाटत आहे। 23 डिसेंबरला तिथं काही ज्या सुट्ट्या किंवा काही असतं ते 25 डिसेंबरच्या दरम्यान लक्षात घेऊन
यांच्या मंडळी मुलं वगैरे कुठेतरी बाहेर गावी जाणार होते आणि आपल्या स्वतःच्याच घरात यांना एकांत मिळणार होता. त्या एकांतामध्ये आपण काय करावं, दिवसभर साधना करण्याची इच्छा आहे असं त्यांनी सांगितल्यावरून त्यांनी जी साधना केली त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांनी सकाळी 3 तासाची पहिली ध्यानाची बैठक केली, त्याच्यानंतर मग आपलं स्वतःचं सर्व आवरून नाश्ता वगैरे करून परत नामाची दीर्घ 2 तासाची बैठक केली. त्यानंतर 1 ते 1.5 तास ज्ञानेश्वरीचं वाचन केलं. जेवण झाल्यानंतर हलकं जेवण घेऊन, जेवण झाल्यानंतर थोडी विश्रांती घेऊन अनुषंगिक साधना केली. अनुषंगिक साधना झाल्यावर परत ध्यानाची बैठक केली. ध्यानाची बैठक झाल्यावर परत अनुषंगिक साधना केली. आपण इथं ज्या अनुषंगिक साधना करतो त्या डाउनलोड करून त्यांनी घेतलेल्या असतात, त्यामुळं तशा प्रकारे त्यांच्याकडे जे साठवून ठेवलेलं असतं त्याप्रमाणे त्यांनी अनुषंगिक साधना केली. स्वामीजींची व्हिडिओ कॅसेट ऐकली, संध्याकाळी प्रार्थना आरत्या भजन असंही केलं, रात्री परत एक ध्यानाची बैठक केली. तुम्हाला अशा करता सांगतोय की सुट्टी जेव्हा असते तेव्हा काही साधक कशा रीतीने ही सुट्टी व्यतीत करतात हे लक्षात यावं म्हणून हे सांगतोय. जवळपास 10 ते 11 तास त्यांनी साधना केली. त्यांनी असं म्हटलेलंय, मात्र आता उद्या परत ऑफिस असल्याने परत जत्रेत जाण्याची तयारी करत आहे. यापुढे असा दिवस मिळाला की तो पूर्ण साधनेला देण्याचा हाच संकल्प केला आहे. दररोजची साधना चालू असताना अशी साधना बरंच काही देऊन जाते. आपण दिलेल्या प्रोग्राम मध्ये स्वामींची व्हिडिओ कॅसेट बघण्याची लाईन ऍड केली. स्वामींची आठवण वरचेवर येत होती, विशेष करून नामस्मरणाच्या तासांमध्ये. फोनवर बोलेनच असं म्हणून त्यांनी हे पत्र संपवलंय. त्याचा एक प्रश्न मी आता घेतलाय. अनुग्रहाच्या आधीची कर्म ही निश्चितच ईश्वरार्पण बुद्धीने होत नाहीत, त्यामुळे त्यांचे बरे वाईट संस्कार झालेले असतात. साधक दशेत ही कर्मे काही वेळेला त्याचे स्मरण ठेवून त्याला अर्पण करण्याचा प्रयत्न होतो. मी व माझे साधक दशेत पूर्ण गेलेले नसते, अशा वेळेस सूक्ष्म अहंकार कर्माला मी केले म्हणण्यास भाग पाडतो. या सूक्ष्म अहंकाराबद्दल आपण जेवढं चिंतन करावं तेवढं थोडं आहे. आपल्यावर अहंकाराची बरीच पुटं चढलेली असतात, बऱ्याच अंगांनी पुटं चढलेली असतात, आपल्याला ती माहिती नसतात, समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याला जसे प्राकृतिक गुणदोष हेरिडिटरी येतात, तसे पैतृक आणि मातृक अशा वारशांनी आपल्याला अहंकार देखील येतो. एक अहंकार आपला स्वतःचा असतो जो आपलं जीवन सुरू झाल्यावर काम करायला लागतो, पण त्याच्याही आधी जेव्हा आपला जन्म होतो आईच्या ठिकाणी
तेव्हा वडील आणि आई या दोघांकडून देखील त्यांचे कर्मांचे जे संस्कार असतात ते त्यांनी केलेली जी बरी वाईट कर्म असतात त्या कर्मांचे संस्कार त्यांचे स्वभाव विशेष त्यांचे प्रकृती विशेष हे सगळं आपल्यामध्ये साठवलं जातं. त्यांना देखील त्यांच्या आधीच्या मंडळींकडून ते मिळालेलं असतं. हा जो मी तयार होतो हा मी प्रत्येकाचा एकसारखा नसतो असं लक्षात येतं. का बरं एकसारखा नसतो? काही जणांना कर्तृत्वाचा खूप अहंकार असतो, काहींना बुद्धीचा अहंकार असतो. हे सगळं वाडवडिलांकडून देखील आलेलं असण्याची शक्यता असते. काहींची कर्मात अति प्रवृत्ती असते तर काही वैराग्यशील वृत्तीचे असतात. ही मी वर चढलेली पुट आहेत. वैराग्यशील म्हटल्यानंतर आपल्याला जरी बरं वाटलं तरी मी वैरागी अशा प्रकारची अस्मिता देखील अशी आलेली असते, अशी आलेली असण्याची शक्यता असते. कर्माची गती अत्यंत गहन असल्यामुळं आणि एका कर्माच्या गतीतूनच आपल्याला जन्म झालेला असल्यामुळं हे न टाळता येण्यासारखं असतं. आपला त्याच्यावर काही कंट्रोल नसतो, आपल्याला ते मिळालेलंच असतं. त्यामुळं खूप मनस्वी अशा आई वडिलांची मुलं देखील तशीच मनस्वी झालेली दिसतात. तापट आई वडिलांची मुलं तापट झालेली असतात. ते त्यांनी कधी मिळवलं तर त्यांना ते वडिलोपार्जित आलेलं असतं. आपल्या शरीरातल्या सर्व पेशींवर आपल्या भावनांचा फार मोठा विलक्षण पगडा बसतो आणि संस्कारित झालेले असतात पेशी. आपल्या जन्माच्या वेळेला देखील हे गुणधर्म आपल्यात उतरतात. पुरुष भावनेचं देखील एक अस्मितेचं आपल्यावर पुट चढलेलं असतं. अशी अनेक पुट असतात. नॅशनॅलिटीची असतात, भाषेची असतात आणि याला धरून आपण कर्म करतो. परत आपल्याला एक प्रकृती प्राप्त झालेली असते. जो जीव जन्माला आलेला असतो त्या जीवाची देखील पूर्वगत अशी कर्म असतात. त्या कर्मांप्रमाणे तेही त्याला मिळालेलं असतं. हा विचारोनी अहंकारू सांडीजे मग असतीची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपणची केली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या अहंकाराबद्दल विचार कसा करायचा हे मी सांगतोय. म्हणून मी आणि माझं काढून टाकणं हे शब्द जरी ऐकायला वारंवार येत असले तरी देखील हा मी कसा बलवत्तर झालेला आहे ते लक्षात घेण्यासारखं असतं. शिवाय मी रूपवान, मी धनवान, मी सत्तावान, मी सुखी अशीही अस्मितेची पुटं असतात. किंवा मी दुःखी, मी पापी ही देखील अस्मिताच असते. एकाच बाजूनी अस्मिता असते असं नाही. सर्व द्वंद्वात्मक अंगांनी अस्मिता काम करत असते. मी हीन दीन, मी दलित, मी पतित अशा प्रकारे देखील अस्मिताच असते. जेव्हा भगवंत मी आणि माझं काढून टाकायला सांगतात तेव्हा आपल्याला काय काढायचं हे लक्षात आधी घ्यायला पाहिजे. कसं काढायचं? साधक होण्या अगोदरची कर्म निश्चितच ईश्वरार्पण बुद्धीने होत नाहीत, निश्चितच होत नाहीत अनुग्रहाच्या आधीची. पण अनुग्रहानंतरची जी कर्म आहेत ती कर्म देखील आपल्या या मूळ प्रवृत्तीने प्रेरित झालेली असतात. हे लक्षात घ्यायला पाहिजे। अनुग्रह झाला म्हणून काय झालं, व्यक्ती तीच आहे ना, जी व्यक्ती कर्म करणार आहे तर तीच व्यक्ती नंतरही कर्म करणार आहे, अनुग्रहाच्या नंतर देखील। म्हणून अनुग्रह झाल्यानंतर देखील मी पुण्यवान अथवा मी पापी अथवा मी श्रीमंत अथवा मी दरिद्री अथवा मी उच्चकुलीन, अशा प्रकारची जी अस्मिता आहे ही अस्मिता गेलेली असते असं समजू नका। त्या अस्मितेसकटच आपण अनुग्रह घेतो। गडबडी अशा असतात, एखादी स्त्री कुठेही जाताना आपण स्त्री आहोत हे विसरून जात नाही आणि एखादा पुरुष देखील पुरुषभाव विसरून कधी राहत नाही। अशा प्रकारे मीची ही जी पुटं आपल्यावर चढलेली असतात ती फार मोठी विलक्षण असतात। त्याचे सर्व गोष्टींचे इंद्रियगत असे भाव देखील विद्यमान असतात। आणि आपल्याला हे टाकायचं आहे, आता या क्षणाला क्षणभर कल्पना करा की आपल्याकडे पुरुष स्त्री अस्मिता नाही। क्षणभर कल्पना करा आणि तुम्ही आहात, तुमच्या ठिकाणी स्त्री पुरुष अस्मिता नाही आणि तुम्ही आहात। तुमच्याकडे पाप पुण्यात्मक अस्मिता नाही आणि तरीही तुम्ही आहात, अस्तित्वाने आहात। तुमच्याकडे गरीब श्रीमंत ही अस्मिता या क्षणाला नाही, तुमचं अस्तित्व मात्र आहे। तुमच्या ठिकाणी शरीराबद्दलची अस्मिता या क्षणाला नाही, शरीर आहे पण अस्तित्व मात्र तुम्ही आहात। कल्पना करता येते, येईल मला असं वाटतं की तुम्ही जर श्रवण करता आहात तर तुम्हाला ही कल्पना निदान करता येईल। हे जर मी बाहेर कुठं बोलायला लागलो तर ही म्हणजे हे बोलणं देखील कळणं फार कठीण आहे, मुश्किल आहे असं मला वाटतं। पण निदान पारमार्थिक श्रवण करणाऱ्याला, ध्यान करणाऱ्याला, सद्गुरूंकडून ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे, तत्त्वमसी असं सद्गुरूंनी ज्याला सांगितलेलं आहे तेच तू आहेस, याचा अर्थ जे मी आहे अशा प्रकारे आत्ता वर्णन करतोय ते काहीही मी नाही, अशा प्रकारचा संकल्प करणं शक्य आहे। आत्ता तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने शिकलेले आहात पण अशा प्रकारच्या कुठल्याही शिक्षणाची अस्मिता या क्षणाला तुमच्या ठिकाणी नाही। शिक्षण आहे पण अस्मिता नाहीये। तुमचा जो जो प्रोफेशन असेल तो आहे पण अस्मिता नाहीये। असं जर होऊ शकलं, असे जर राहू शकलात, जसं आता तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहात आणि श्रवण करता आहात, श्रवण करण्यासाठी देह बसलेला आहे पण तुम्ही कुठल्याही अस्मिते खेरीज आहात। साधक म्हणून देखील असणारी अस्मिता या क्षणाला तुमच्या ठिकाणी नाही आणि मी तुमच्या समोर बसलेलो आहे तर मोठी अस्मिता घेऊन बसलेलो आहे। तुम्ही सगळे खाली बसलेले असताना मी वर बसलोय, तुम्ही सगळे माझ्याकडे तोंड करून बसलेले असताना मी तुमच्याकडे तोंड करून बसलोय। अहंकाराला मोठा रस येतो याच्यात। प्रवचनकारांचं किंवा निरूपणकारांचं फार कठीण असतं, त्यातूनही तुम्ही मला सद्गुरू मानता आणि मी सद्गुरू आहे, अस्मिता कशी वाढत जाईल बघा। तुम्ही मला प्रश्न विचारत आहात आणि मी त्याचं उत्तर देतो आहे, उत्तर देण्याची एक अस्मिता आहे, सद्गुरू म्हणून एक अस्मिता आहे, जशी शिष्य म्हणून आहे। तर माझं तुम्हाला उत्तर देण्याचं कर्म हे अहंकाराने युक्त झाल्याखेरीज राहणार नाही। माझं कर्म हे ईश्वराला अर्पण होणं याचा अर्थ, ते कर्म मी केलं असा भाव माझ्या ठिकाणी नसला पाहिजे, पण तो भाव मी सोडू शकणार नाही, ऐकतो आहोत हा भाव तुम्ही सोडू शकणार नाही, अस्मिता धरून ऐकलं तर म्हणून तुमच्या समोर बसलेला असताना देखील आणि तुम्ही मला काहीही समजत असलात तरी आत्ता या क्षणाला स्त्री पुरुष भाव विवर्जित आपण कुठल्या घरातून आलेले आहोत याच्या अस्मितेखेरीज तुमच्या समोर मी बसलेलो आहे आणि सांगण्यामध्ये एक रस आहे वगैरे या सगळ्या अस्मितांचा त्याग करून आपण सद्गुरु आहोत आणि तुम्हाला सांगतो आहोत हीही अस्मिता सोडून माझं सहज असणं हे ईश्वराला अर्पण होईल. अशा वेळेला मी केलेलं कर्म मात्र ईश्वराला अर्पण होतं. तुम्ही साधक असा साधक नसा, तुम्ही अनुग्रह घेतलेला असा तुम्ही अनुग्रह घेतलेला नसा, अनुग्रह घेतला आणि या गोष्टी नाही सांभाळल्या तर तुमचं प्रत्येक कर्म तुम्हाला बद्धतेकडेच घेऊन जाईल. म्हणून ही प्रत्येक गोष्ट डिसओन करणं, त्याची मालकी सोडून देणं मनतः याची गरज आहे, याची आवश्यकता आहे. आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी एक मी म्हणून इगो असतो, त्या इगोमध्ये खूप गोष्टी दडलेल्या असतात आणि माझं म्हणून असतात, जसं माझं घर, माझा बँक बॅलन्स, माझी पत्नी, माझा पती, माझी मुलं, मग ती अजून सुस्वरूप असतील वगैरे तर मग तो, गुणवान असतील तर तो, या सगळ्या खेरीज असणारं आपलं निखळ स्वरूप हे विवेकानी संकल्पानी आपण समजून घेतलं पाहिजे. याला विचारोनी अहंकारू सांडीजे असं म्हणतात. हे जर आपल्याला करता आलं नाही तर कितीही परमार्थ केला तरी वाया जाईल, निश्चित वाया जाईल. कितीही ध्यान करा उपयोग होणार नाही, कितीही नाम घ्या उपयोग होणार नाही. ध्यानाचा उपयोग तात्पुरता होईल, कारण ध्यानाची वेळ ही तास, दीड तास, दोन तास, तीन तास किती सांगू, आणि कर्माची वेळ किती मोठी आहे. असं असल्यामुळं ध्यानाच्या वेळेला तर सरसहा आपल्या स्वतःलाही ओलांडून जाणं आवश्यक आहे, आपल्या विचारांना, आपल्या मनाला, आपल्या तर्काला, आपल्या देहाला देखील. आणि होतं, ते घडतं. मनाला ओलांडून गेलं, मनरहितता जर प्राप्त झाली तर देहाचा विसर पडतो, तर्क शून्यता जाणवते आणि आपलं अनादी निर्गुण सच्चिदानंद स्वरूप प्रगट होतं ध्यानाच्या वेळेला. पण विश्वास ठेवा की ध्यानातून बाहेर आल्यानंतर बीज रूपाने ते अजून खोल आपल्या ठिकाणी असतं. एकदा उत्तम ध्यान होऊन काही उपयोग नाही, काही चालत नाही. तशा तर प्रकाराने रोज प्रत्यक्षत अशा प्रकारे आपल्या स्वतःलाही ओलांडून आपलं आत्मस्वरूप जाणून घेणं गरजेचं आहे. आणि हे जाणून घेतल्यानंतर ध्यानाच्या वेळेला, कर्माच्या वेळेला अशा प्रकारे अभिनिवेश शून्य कर्म करणं हे आवश्यक आहे. भगवंतांनी मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य असे शब्द वापरले, मला सर्व कर्म अर्पण करून करावीत. आणि जे पुढचे सगळी पद आहेत तर ती पद मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य याचा खुलासा करणारी आहेत. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य हे कसं करायचं तर अध्यात्म चेतसा, मी आत्मा हे लक्षात घेऊन, निराशी ही मी आत्मा हे लक्षात घेतलं पण फळाकडे लक्ष आहे, याचा अर्थच असा की मी आत्मा हे नीट लक्षात घेतलं नाही. फलाशेकडे लक्ष न ठेवता निर्ममो भूत्वा ममत्व देखील सोडून युद्धस्व विगत ज्वरहा अभिनिवेश शून्य कर्म करण हे घडणं आवश्यक आहे। हे जे कर्मांचे परिणाम असतात, उदाहरणार्थ ध्यानाच्या कर्माचा परिणाम तुमच्यावर झाला, तुम्ही स्वतःला निर्व्यक्ती समजलात, व्यक्ती समजत होतात तर ती व्यक्ती तुम्ही ओलांडलीत, त्याचाही एक संस्कार उमटतो। कर्म करताना व्यक्ती भावनेनी कर्म केलं, अहंतेनी कर्म केलं, अस्मितेनी कर्म केलं, अभिनिवेशांनी कर्म केलं, त्याचाही संस्कार उमटणारच आहे। एवढंच नव्हे तर जन्मजन्मांच्या आणि याही जन्मांच्या संस्कारामुळेच तुम्ही व्यक्तिभावनेने अभिनिवेशासहित अशी कर्म करत असता आणि ते तुम्हाला बाजूला नाही टाकतायत। म्हणून याचं स्मरण ठेवण्यासाठी म्हणून ईश्वर स्मरणपूर्वक कर्म करणं या सगळ्या युक्त्या आहेत असं लक्षात घ्या। ते श्रीराम स्मरणपूर्वक नामस्मरणपूर्वक कर्म करणं ही युक्ती आहे, पण या युक्तीचं देखील रूपांतर आपण व्यवहारात किंवा लबाडीत कधी कधी करतो। स्वामीजी गोष्ट सांगायचे की एक कापड दुकानदार तीन भाऊ होते, चांगली टोपी वगैरे तपकिरी घालून गंध लावून एक भाऊ दुकानाच्या दाराशी उभा असायचा आणि आलेल्या गिराईकाला हरी 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 या या हरी असं म्हणून आत बोलवत असे। दुसरा माल दाखवताना राम 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 असं म्हणून माल दाखवत असे आणि मग काउंटरवर पैसे घेणारा गोविंद 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 असं नाम घेऊन पैसे घेत असे, म्हणजे बनवला याला, गोंध्या केला याचा, याला दुकानात बोलवला आणि याचा गोंध्या करून आपण सोडला असा भाव। म्हणून नामस्मरण देखील आपण जे काही करतो तर ते प्रत्येक नाम उच्चारत असताना सगळा अभिनिवेश सोडून दिला। कुळाचा याती कुळ माझे गेले हार पोनी श्रीरंगा वाचोनी आणू नेणे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। कसं नाम घेतलं असेल ज्ञानेश्वर महाराजांनी, प्रत्येक नाम घेत असताना माझं याती कुळ हरपून गेलं असा भाव, स्त्री पुरुष भाव विवर्जित, पाप पुण्यात्मक भाव विवर्जित, मी आणि माझ हा सगळा भाव विवर्जित आणि नाम घेतो आहे। तर शुद्ध अस्तित्वातूनच नाम येत आणि शुद्ध अस्तित्वच केवळ दृग्गोचर होत। आता हे साधनेचं कर्म ईश्वर अर्पण झालं। म्हणून नामस्मरणपूर्वक कर्म करणं ही युक्ती आहे, चिंतनपूर्वक कर्म करणं देखील अशीच युक्ती आहे की मी या नावाचा तत्वतः पदार्थ नाही, देह मन बुद्धी म्हणजे मी नाही असं चिंतन करतो आहे। जरी देह मन बुद्धी कर्म करत असली तरी देखील त्यामुळे देह मन बुद्धीची कर्म ही माझी कर्म नाहीत, मी याच्यापेक्षा अत्यंत निराळा आहे अशा प्रकारच्या दृढ चिंतनात कर्म करतो आहे, ईश्वर अर्पण होतो। मी करत असलेल्या कर्मांनी मला परमात्मा प्राप्तव्य आहे, अलीकडच्या फळांकडे माझं लक्षच नाही, त्या फळांकरता मी करतच नाही, कर्तव्य भावना म्हणून मी कर्म करतो आणि प्राप्तव्य ईश्वर आहे, ईश्वराप्रित्यर्थ कर्म करणं असं भगवद्गीता याला म्हणते। अशा प्रकारे जर जमलं तर हे असं मी आणि माझं काढून हा सूक्ष्म अहंकार अभिनिवेश काढून, म्हणून आता साक्षीत्व हे बघा मध्यवर्ती कल्पना चाललेली आहे, तुम्ही तुमच्या स्त्री पुरुष भावाकडे साक्षीत्वानी पहा. साक्षीत्वानी पाहिलं की ती भावना सुटून जाते, सोडून दिली जाते. तुम्ही असाल स्त्री अथवा पुरुष जे कोणी, पण सोडून दिली जाते. तुम्ही गरीब या भावनेकडे साक्षीत्वानी पहा, श्रीमंत या भावाकडे साक्षीत्वानी पहा, सोडून द्या. आपण देह, आपण स्वरूप, आपण कुरूप, मी एका मेडिकलच्या दुकानामध्ये मी आणि मधुरातही आम्ही उभे होतो, तर एक मुलगी आली, छोटी होती, 14-15 वर्षांची, एवढ्या याद्या हे करण्यापेक्षा असं एखादं आलेलं गिराईक ते पटकन करून टाकतात. ती म्हणाली फेअर अँड लवली द्या. तिने दिलं. परत आम्ही हे करेपर्यंत परत तिची मैत्रीण आली, अजून एक फेअर अँड लवली द्या. दिलं. अजून एक आली, आता थांब जरा, आता मला माझी कामं करू देत. आपला देह अमुक अमुक प्रकारे असावा हे जे प्री कंडिशनिंग आहे, हाही इगोच आहे. जसे असू तसे, असं जर असेल, ईश्वराने निर्माण केलेले सर्व रंग चांगले आहेत, सर्व डोळे चांगले आहेत, सर्व रूप त्याचीच आहेत, असं ज्याला समजेल इगो जाईल. हा विषय असा चाललेला आहे. अशा रीतीने आपल्या स्वतःच्याच विचारांकडे सक्त नजर ठेवायला लागेल, त्याच्यातून वर यावं लागेल, कर्म ईश्वरार्पण होतील. एखादा साधक या जन्मी मुक्कामाला पोचला नाही तर त्याची झालेली कर्मे ईश्वरार्पण झाली हे कसे ओळखावे, तर मग याच्यात असा एक मध्यम मार्ग काढून देता येईल की काही कर्म झाली जितपत बोधात होता तितपत ईश्वरार्पण झाली, जितपत अबोधात होता तितपत झाली नाहीत, असं करून जो काही एक सरमिसळ तयार झाली त्याच्यातून तो व्यक्ती म्हणून जो आहे तो तेवढी भावना घेऊन पुढच्या जन्मात जाईल. आणि पुढच्या जन्मामध्ये परत हा प्रयत्न सुरू ठेवेल. जेवढी झाली तेवढी झाली, जेवढी नाही झाली तेवढी नाही झाली. आत्मप्राप्ती हे जे ध्येय होतं ते राहून गेलं. काय करायचं आता? पार्थ नैवेह नामूत्र विनाशः तस्य विद्यते, नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतिं तात गच्छती, असं म्हटलेलं आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचा. बाकी काय, आपल्याला नाही ना झेपत रूपाचा अभिमान सोडायला, मग आता असं करायचं. आपल्याला कुळाचा अभिमान नाही ना सोडवत, मग आता असं करायचं. काय करणार काय आता? तरी झड झडोनी वहिला निघ, या सगळ्या गोष्टी झटकून ज्याला टाकता येतात धैर्य करायलाच लागेल, नाहीतर अडकून राहायला लागेल. कसं झटकून टाकायचं? मी एका ठिकाणी वाचलं, विनोबांनी म्हटलं की पाण्यात शिरलेला अश्व पाण्यातून बाहेर आल्यानंतर अशी मान करतो आणि सगळं त्याच्या अंगावरचं पाणी झटकून टाकतो. असं जसं करावं तसं हे या जन्मात झटकून टाकून देऊ आपण. तुमची जात जाणार नाही. तुम्ही ज्या जातीत जन्मलेले असता तर ती जात तुमच्या मृत्यूनंतर देखील तुम्हाला चिकटून बसते. अगदी सगळ्या महापुरुषांच्या उदाहरणावरून आताच बाबासाहेबांची झाली, कोटी कोटी प्रणाम सगळीकडं. कुठं जातीय जात? ब्राह्मणांना देखील लाजवेल इतकी चांगली कर्म, पण समाजांनी त्यांना त्याच जातीत ठेवलंय. म्हणून याला विवेकानी बाहेर येणं हाच मार्ग आहे. विवेकानी या सगळ्या गोष्टी झटकून टाकल्या पाहिजेत. आणि या जर झटकून टाकता आल्या तर मग आहात तिथं, या क्षणाला तुम्हाला आत्ताच रिलॅक्स वाटेल, आपण या सगळ्या प्रकारच्या अस्मितांचं दडपण टाकून दिलं, उरलं तेच आत्मतत्व। अगदी चिंतने चिंतने तद्रूपता देखील शक्य आहे, तीव्र भावनेने चिंतन मात्र करायला पाहिजे म्हणजे झालं। म्हणून जो साधना करतो, जो नाम घेतो, जो ध्यानाला बसतो, काही ना काहीतरी मिळवत असतोच, चाललेलं आहे 100% मिळवण्याचं। आपल्या मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। पुढे ऐका, आता गृहादिक आघवे हे काही न लगे त्याजावे जे घेते जाहले स्वभावे निस्संगू म्हणोनी। आपण निस्संग हे ज्याला समजलं त्याला आता घर सोडायची काय गरज आहे, आता गृहादिकांचा देखील त्याग करायची आवश्यकता नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। त्यामुळं मी आणि माझं अशा रीतीने काढून टाकून विवेकानी विचारांनी साधनेनी हर प्रयत्नांनी ही अस्मिता काढून टाकली पाहिजे। कधी साक्षित्वाने, कधी शरणागततेने, कधी स्मरणानी, अनेक प्रकारच्या मार्गांनी। आपल्या ज्या मध्यवर्ती कल्पना आहेत त्या कल्पना केवळ याच्यासाठी आहेत। आणि जे तुम्हाला पैतृक मिळालेलं आहे त्याचं काय, प्रकृतीपासून दूर झालात की प्रकृतीचा दोष संपला। जेव्हा लक्षात येईल की आपण प्रकृती नाही तेव्हा मिळालेलं आहे ते तसंच राहील। संतांच्याही प्रकृतीत फरक आहे असं लक्षात येईल। समर्थांची प्रकृती निराळी, नाथांची प्रकृती निराळी, रामकृष्णांची प्रकृती निराळी, जनार्दन स्वामींची प्रकृती निराळी। सदरेवर बसत असत, राजकारण करत असत, कमरेला तलवार होती, लढाया करत असत, प्रकृतीपासून मी वेगळा आहे असं समजलं म्हणजे ज्ञान झालं, ज्ञान होऊ शकतं। त्यामुळं अशी वाडवडिलांकडून आलेली जी प्रकृती आहे तर तीही प्रकृती बाजूला सारली जाते। सर्व प्रकारची या जन्मातल्या कर्मांची, जन्मजन्मांच्या कर्मांची, अशा रीतीने जे फलित बीज म्हणून आपला जन्म झाला म्हणून आई वडिलांकडून आलेली ही सगळी प्रकृती बाजूला सारता येते। बाजूला सारता येते याचा अर्थ प्रकृतीच मी नाही अशा भावावर बोधावर येता येतं। आणि असं होऊन जी कर्म केली ती कर्म ईश्वरार्पण होतात, ती कर्म शून्यात जातात, त्या कर्मांचा फलत्याग होतो, ती कर्म भगवत प्रित्यर्थ केलेली असतात। काहीही म्हणा ते एकच आहे। अशा प्रकारे हा कर्मांचा विचार आहे। 5 मिनिट आहेत, मी नाम सांगतो, आपण नाम घेऊया। बघा, 1 मिनिट भर चिंतन करा, सगळ्या प्रकारचे इगो अस्मिता झुगारून द्या, त्याचा त्याग करा संकल्पाने। स्त्री पुरुष अस्मिता बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध अस्मिता कर्मांची अस्मिता पदाची अस्मिता धनाची रूपाची देहाची कुळाची राष्ट्राची भाषेची सगळ्या अस्मिता टाका। ही पुटं आहेत तुमच्यावर चढलेली, सर्व अस्मितांखेरीज आपले उर्वरित राहिलेलं आपलं स्वरूप, त्याला नाव नाही, रूप नाही, वर्ण नाही, गुण नाहीत, प्रकृती नाही। शांत आनंद रूप, सुख रूप, अविनाशी। श्री राम जय राम, जय जय राम। अस्तित्वगत झालेले आहात आणि शुद्ध अस्तित्वाचंच स्मरण नामाच्या अंगानी घडत आहे। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। देह मी ही अस्मिता नको। श्री राम जय राम, जय जय राम। 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 हरी 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 स्वामी जी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरी हरी हरी।